ஸ்ரீராம். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாதாய நமஹ. பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மகரந்தநாதாய நமஹ. வைகுண்டவாசி சொன்னபந்த தாண்டேகர் அத்தியசன் आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ही प्रार्थनेने होईल. स्वामी मकरंदनाथ आपल्याला प्रार्थना सांगतील, ती आपण त्यांच्या मागोमाग म्हणूया. पुढची प्रार्थना आहे ती स्वामीजी म्हणतील, आपण त्यावेळेला ध्यानाला बसू. 7 वाजता ओंकार होईल आणि मग प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तेव्हा मी स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी प्रार्थना सुरू करा.
अध्यात्म विद्येचा जो का आदि गुरु, आदिनाथ दाता रूबंधु आता, शिव शक्ति बीज प्रसाद पवित्र, जायोगे मच्छिंद्र धन्य झाला, मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध, पुढे गहिनीनाथ सिद्ध योगी, गहिनीनाथे कृपा केली निवृत्तीसी, निवृत्ति उपदेशी ज्ञान देवा, देव चूड़ामणि ज्ञान देवा पाठी, पुढ़े गुंडा ख्याति रामचंद्र, महादेव रामचंद्र विश्वनाथ, गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद, तयाचा अंकित माधवनाथ थोर, योग सार गुज देई मज, उपदेशिला सोहम मंत्र ध्यान खूण, आत्मरंगी पूर्ण रंगवीले, स्वानंद वैभवी धाला मकरंद, स्वानंद वैभवी धाला मकरंद, गुरु सेवा छंद धरो निया, गुरु सेवा छंद धरो निया, गुरु सेवा छंद धरो निया. ओम नरदेही चरम लक्ष जन्म मरण चक्री मोक्ष, परमार्थी राहो निया दक्ष, आत्मज्ञान साधावे, आत्मज्ञानासी जो कारण तो वैराग्य विचार पूर्ण, त्याचे नी आधारे आसन जमवावे बरे। भक्ति प्रेमे सद्गुरु स्मरण विषयांचे होतसे विस्मरण सत्वभाव बळावता मन अंतरी स्थिरावे। गुरुवाक्याचे करावे चिंतन अर्थाव बोधी रमोनी मन ब्रह्मरूप होण्या आपण सिद्धता पावे। नाभी पासो न चित गगन मन प्राणाते एकवटोन मध्यमा मार्गे सोहम स्मरण करावे सुखे। चिदाकाशी प्रवेशता सोहम प्रत्यय ये हाता चिदानंदाशी ऐक्यता हो निराहे। पुनरपि वृत्तींचा उदय होता येतसे भव प्रत्यय तेव्हा द्रष्टुत्वे वृत्तींचा लय साधावा लागे। वृत्ती उद्भवता साक्षित्वधरी ब्रह्मपद प्राप्ती शून्यते उपरी। हाच अभ्यास निरंतर करी आत्मसुखा कारणे या अभ्यासे आनंद स्थिती या अभ्यासे परम शांती या अभ्यासे जीवन मुक्ती निसंदिग्ध ज्ञान मकरंद देई आशीर्वचन घडो आवडी श्रवण साधन। श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंती तसे। श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंती तसे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायी बरी। ब्रह्माधिक जेते तुम्हा ओळंगणे इतर तुळणे काय पाड। तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई। असे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या आजपासून बरोबर एक महिन्याने पुण्यामध्ये येत आहेत। 30 तारखेला मुक्कामी पुण्यामध्ये असतील। आज 700-750 वर्ष झाली तरी ज्ञानोबांचं वाङ्मय ज्ञानेश्वर महाराजांविषयी संतांचा जो भाव आहे तो काही अलौकिक आहे। असं काय या महापुरुषांनी केलं असं काय वाङ्मय निर्माण केलं त्याचा काही बाह्य अभ्यास करून आपल्या जीवनाचं चरमलक्ष जे आत्मदर्शन आहे त्याचा मार्ग आपण आक्रमत असतो। सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हे जीवनाचं ध्येय गाठण्यासाठी आपण उद्युक्त होतो। तेव्हा आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वामी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ सद्भक्त डॉक्टर सुनीलदादा तावरे आणि सद्भक्त मिलिंददादा लिमये आज आलेले आहेत। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम आपण एका आरोग्य सत्काराने करूया। शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय वसंतरावजी देसाई आज इथे उपस्थित आहेत. वसंतराव देसाईंचा परिचय आपल्याला पूर्वीपासून आहे आणि पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या तिथलं जे विश्वस्त मंडळ आहे त्याचे ते सदस्य आहेत आणि पुण्यात राहून ते हे काम मोठ्या तडफेने करताहेत. तेव्हा मी वसंतरावजींना अशी विनंती करतो की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा.
स्वामी स्वरूपानंदांना आणि माधवनाथांना वंदन करून मी आजच्या समारंभाचे मकरंदनाथ महाराज मिलिंदजी लिमये प्राचार्य दिलीप शेठ व तावडे साहेब या रुपास तसेच आपल्या सर्वांना आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे. स्वामी मकरंदनाथांनी आदेश दिला त्याप्रमाणे बोलणं माझं कर्तव्य समजतो. आज या प्रार्थनेला उपस्थित राहायला मिळालं याचा मला अत्यंत आनंद होत आहे. व जेव्हा जेव्हा असा कार्यक्रम इथे असेल तेव्हा मी अवश्य येण्याचा प्रयत्न करीन. एवढंच बोलून मी आपली रजा घेतो. नमस्कार.
परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज आपल्या या पाचव्या रविवारच्या सत्संगामध्ये अवचितपणे स्वामी भक्त वसंतरावजी देसाई आले. हा एक योगायोगच आहे. पावसचं जे देसाई कुटुंब आहे त्या देसाई कुटुंबियांनी स्वामी स्वरूपानंदांची जवळजवळ 40 वर्ष जी निजांगानं सेवा केली त्या सेवेबद्दल मला असं वाटतं की आपण सर्वजण त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. स्वामीजींची देह प्रकृती जी होती ती इतकी विकल होती, त्याच्यामध्ये बोध ठासून जरी भरलेला असला तरी बाह्य देहाची जी खोळ होती ती अत्यंत दुर्बल झालेली होती. आणि अशा अवस्थेत महापुरुषांचा देह टिकवून धरणं ही एक फार मोठी समाजाची सेवा असते असं मला निश्चित वाटतं. महापुरुषांच्या देहांची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी आपण घेऊ शकतो की नाही हा नेहमी प्रश्न असतोच, परंतु देसाई कुटुंबियांनी मात्र हे अवघड कार्य अत्यंत लीलया हसतमुखानी आणि प्रेमानी असं केलं. आज वसंतराव आपल्यात आल्यामुळे खरोखरच आनंद तर झालाच, पण आपलं हे जे सगळा उपक्रम चाललेला आहे त्या उपक्रमाला साक्षात स्वामी स्वरूपानंदांकडूनच जणू प्रोत्साहन मिळालं अशी भावना आपल्या सर्वांच्या मनात आहे. आपण आता प्रश्नाकडे वळूयात. साधनानाम अनेकता असं शास्त्रवचन आहे, असं असलं तरी सर्व साधनांचा प्राण म्हणजे भगवंताविषयी प्रेम निर्माण होणं हे मुख्य आहे. मग यातून असा प्रश्न निर्माण होतो की कोणत्या विशिष्ट साधनेनं भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल, किंवा प्रेम निर्माण होण्यासाठी सर्व साधनांचा परिपोष कसा करावा. साधनानाम अनेकता हे शास्त्रवचन आहे. याचा अर्थ असा की ध्येयाची एकवाक्यता आहे, ध्येयाबद्दल शंका नाही, आणि ध्येय हे आत्मदर्शन किंवा भगवत प्राप्ती एवढंच असू शकतं. आपल्या भारतवर्षामध्ये जितक्या काही साधना निर्माण झाल्या त्या सर्व साधना त्यांचं जे साध्य आहे भगवत प्राप्तीचं त्या साध्याला अनुसरूनच निर्माण झालेले आहेत. आपल्या देशातली एकही साधना साध्यविरहित नाही, प्रत्येक साधना ही सिद्ध झाली आणि मग ती साधना म्हणून नावारूपाला आली. साधना सिद्ध होणं म्हणजे त्या मार्गानं अनेक साधकांनी वाटचाल करून त्यांना आत्मदर्शनाची प्राप्ती होणं, भगवत दर्शन होणं. अशा सर्व साधना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आपण जी सर्वजण सोहम साधना करतो, आता सुरुवातीला स्वामीजींनी आपला सर्व नाथ संप्रदाय आणि आपली जी सोहम ध्यान साधना आहे त्याबद्दलची प्रार्थना आपल्याकडून करून घेतली आणि त्यानुसार आपण सर्वांनी साधना केली, ती जी साधना आहे सोहम साधना तशाच प्रकारच्या अनेक सोहम साधना सुद्धा आहेत. नाना प्रकारच्या नामसाधना आहेत, नाना प्रकारच्या हठयोगाच्या साधना आहेत, नाना प्रकारच्या अघोरी साधना आहेत. अशा साधनांची काही कमतरता नाही, त्यांची अनेकता आहे आणि त्याबद्दल प्रश्नकर्त्याला अडचण नाहीच आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की असं असलं तरी साधनांचा प्राण म्हणजे भगवंताविषयी प्रेम निर्माण होणे हे मुख्य आहे. साधनांचा प्राण भगवंताविषयी प्रेम निर्माण होणं हे आहे, पण त्याहीपेक्षा सर्व साधनांचा प्राण म्हणजे त्यांचं जे ध्येय आहे ते. सर्व साधनांचं अभिध्येय काय असेल असं आपण विचारलं तर ते आत्मदर्शन असतं. आणि आत्मदर्शन याचा अर्थ असा की आपल्या स्वतःचा आपल्याला शोध लागणं, मी कोण आहे ह्याबद्दलची निश्चित श्रद्धा आपल्या जीवनात निर्माण होणं. आपण देह म्हणजे आपलं शरीर, आपल्या मनात येणारे विचार, आपल्या बुद्धीचे होणारे अनेक प्रकारचे निश्चय निर्णय, या सगळ्यांचं मिळून मी असं समजत असतो. आणि संत तर आपल्याला मीचं स्वरूप काहीतरी वेगळं आहे असं सांगत असतात, ह्यापेक्षा वेगळं आहे असं सांगत असतात. ह्या मीचं निश्चित स्वरूप काय आहे हे लक्षात येणं, आणि लक्षात येऊन न थांबता मी हा परमात्म स्वरूप आहे, माझ्या आत जे अहम अहम म्हणून स्वाभाविक स्फुरण आहे, मी मी म्हणून जे स्वाभाविक स्फुरण आहे, ते स्वाभाविक स्फुरण फक्त माझ्या देहापुरतं मर्यादित नाही, माझ्या मनापुरतं मर्यादित नाही, माझ्या देहापुरतं मर्यादित नसून ते अहम स्फुरण म्हणजे जो व्यापक प्रभू आहे, व्यापक परमात्मा आहे, त्याची स्फूर्ती आहे, त्याचं अस्तित्व आहे. आणि ह्याबद्दलचा बोध होणं, ह्याबद्दलची इन्फॉर्मेशन असणं, जी आता मी तुम्हाला सांगतोय ती नव्हे, याबद्दलचा बोध होणं म्हणजे ते आपल्या वृत्तीवर आरूढ होणं, जसं संतांच्या बाबतीत झालं, स्वरूपानंदांच्या बाबतीत जे झालेलं होतं ते. स्वरूपानंद एकदा स्वामी माधवनाथांना म्हणाले होते की सोहम म्हणजे तोच मी, हे काही आता तुम्हाला सांगायला नको, हे तुम्हाला माहिती आहे, पण ते लाखो वेळा घोकायला लागतं, लाख वेळा घोकायला लागतं, तेव्हा कुठं ते वृत्तीवर आरूढ होईल. आणि वृत्तीवर आरूढ होईल म्हणजे तोच मी आहे ह्याबद्दलची निशंक निस्संदेह अशी अनुभूती येईल. आपल्या आकलनामध्ये संदिग्धता नाहीशी जशी जशी होत जाते तसं तसं आत्मदर्शन होतं. आणि या आत्मदर्शनालाच भगवत दर्शन असं सुद्धा म्हणतात, भगवत प्राप्ती असं सुद्धा म्हणतात. परमात्म्याचा शोध बाहेर खूप घेतला असेल आपण, भगवंताच्या शोधासाठी पुष्कळ धडपड केली असेल आपण, परंतु त्याचा शोध आपल्या अंतःकरणात आपल्याला लागतो. आपल्या मनात येणारे सर्व विचार ज्या ठिकाणी थांबतात, ठबकतात, स्तब्ध होतात, कुठलाही तरंग उमटेन असा होतो, निस्तरंग निष्कंप अशी अवस्था जेव्हा जेव्हा ध्यानसाधनेत प्राप्त होते त्यावेळेला ज्या ठिकाणी तरंग उमटत होते ते सर्व मन नाहीसं झालं, तरंगच उमटेन असे झाले, वृत्तीच येईन अशी झाली, आणि तिथे केवळ मी आहे, केवळ अस्तित्वाची भावना आपल्या संपूर्ण अंतःकरणाला व्यापून राहते. याला आत्मदर्शन असं थोडक्यात म्हणतात, यालाच भगवत दर्शन असं सुद्धा म्हणतात. भगवंत म्हणून बाहेर नाहीये कुठे, बाहेर आहे नाही असं नाही, परंतु तो आत पहिल्यांदी आहे. आदो ब्रह्माहम अस्मी, आदो म्हणजे आधी, ब्रह्म अहम अस्मी इति अनुभव उदितेत खलु इदम ब्रह्म पश्चात, असं उपनिषदांचं वचन आहे. भगवंताचं बाहेर दर्शन घ्यायचं असेल, भगवंताचं मंदिरात जाऊन जरी दर्शन घ्यायचं असेल तरी आतल्या भगवंताचं दर्शन आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत अगत्याचं आहे, असं सर्व संतांचं सांगणं आहे. साधनानाम अनेकता हे शास्त्रवचन असलं तरी सर्व साधनांचा प्राण म्हणजे भगवंताविषयी प्रेम. भगवंताविषयी प्रेम केव्हा निर्माण होईल आपल्याला? भगवंताविषयी प्रेम, भगवंताचं स्वरूप आणि भगवंताचं अस्तित्व आपल्या आत आपल्याला जाणवेल तेव्हा भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल. भगवंताविषयीचं प्रेम असं उगाच बसल्या बसल्या नाही निर्माण होत. आपण कुठे भगवंत पाहिलाय? आपण तर भगवंताची प्रतीकं पाहिली आहेत. भगवंताच्या प्रतीकांची काही कमीच नाही आहे, प्रतीक जागोजागी गल्लो गल्ली आहेत. समर्थ म्हणतं जितुके देव, जितुके गाव तितुके देव जनाकारण आहे. प्रत्येक गावचा देव वेगळा असतो. तो कुठे भगवंत आहे का? खरंच आपल्याला तो भगवंत वाटतो का? आपल्याला तर ती एक मूर्ती वाटते, आपल्याला तर ती एक पाषाणाची प्रतिमा वाटते. तो भगवंत आहे असं वाटायला लागलं तर याचा अर्थ आपलं ध्यान सिद्ध झालं, याचा अर्थ आपल्याला आपल्या सद्गुरूंनी जी सोहम ध्यानाची दीक्षा दिली ती दीक्षा सिद्ध झाली. आणि अशा रीतीने जेव्हा भगवंताचं आपल्या आत आपल्याला दर्शन होतं तेव्हा भगवंतावर प्रेम करा असं आपल्याला सांगायला लागत नाही. एखाद्या मुलाला आपण सांगतो का की आपल्या आईवर प्रेम कर म्हणून? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो मातेच्या उदराला येतो तो आईचा कोण असतो? असा प्रश्न विचाराल तुम्ही? जो आईच्या उदरातून जन्माला येतो तो तिचा कोण, असा प्रश्न आपण नाही विचारू शकत. त्याची नाळ आपल्या आईशी जोडली गेलेली असते आणि त्याची ज्याची नाळ आपल्या मातेशी जोडली गेलेली असते त्याला आपल्या मातेवर प्रेम कर, आपल्या मातेवर अवलंबून राहा, असं कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण द्यायला लागत नाही. भगवंताचं जर का दर्शन माझ्या हृदयात मला झालं तर भगवंतावर प्रेम करा, प्रेम कसं करू हा प्रश्न संपून जातो. भगवंताचं दर्शन होणं म्हणजे या प्रश्नाची समाप्ती होणं. त्यामुळे भगवंताविषयी प्रेम निर्माण होणं हे मुख्य आहे, पण भगवंताविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी भगवंताची भगवंताच्या अस्तित्वाची अस्तित्वाचा स्वाद चाखणं खूप महत्वाचं आहे. आणि भगवंताच्या अस्तित्वाचा स्वाद चाखायचा असेल तर आपल्याला आपल्या आत डोकावून पाहायला लागेल, डोळे बिटून आपल्या आत शोध घ्यायला लागेल. आणि तसं जेव्हा होतं तेव्हा त्याच्यावरचं प्रेम कर ह्या युगपत घडणाऱ्या घटना आहेत. हे सायमल्टेनियस आहे. भगवंताची आतली जाणीव जागृत होणं आणि त्याच्यावर प्रेम बसणं ह्या गोष्टी एकत्र घडतात. याहीपेक्षा वेगळं अजून एक भगवंतावरचं प्रेम आपण म्हणू शकतो, ज्याला सगुण भक्ती असं म्हणता येईल. आणि सगुण भक्तीचे सुद्धा गोडवे सर्व संतांनी गायले. सगुण भक्तीला डोक्यावर घेतलं त्याचं कारण असं की सगुण भक्तीचा खूप मोठा आधार असतो. आपल्याला एखादी रामाची मूर्त खूप आवडते, आपल्याला एखादी दत्ताची मूर्त खूप आवडते तर तिच्यावर खूप प्रेम करावं. भगवंतावर प्रेम करण्याचा अजून एक मार्ग आहे. त्यांनी असं विचारलं की भगवंताविषयी प्रेम कसं निर्माण होईल? विशिष्ट साधने नाही, विशिष्ट प्रेमासाठी विशिष्ट साधनं नसते. प्रेमासाठी आईच्या पोटी जन्माला यायला लागतं म्हणजे प्रेम कळतं. प्रेमासाठी वेगळी साधना नाही, प्रेमासाठी प्रेम हीच साधन आहे. आता परत ते प्रेम कसं करायचं असं नसतं, ती एक स्वाभाविक आत निर्माण होणारी एक उर्मी असते. इट इज स्पॉन्टेनियस एक्सप्रेशन ऑफ लव्ह. त्याच्यासाठी कुठला काळ, वेळ, नियम, सूत्र असं काही नसतं. मग यातून असा प्रश्न निर्माण होतो की कोणत्या विशिष्ट साधनेने भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल? भगवंताविषयी प्रेम निर्माण होणं ही एक आंतरिक घटना आहे, हा एक आंतरिक आविष्कार आहे. आणि तो कसा निर्माण व्हावा हा प्रश्नच नाही विचारायचा, तो निर्माण होतो. कधीतरी तो निर्माण होणार, कधीतरी तो प्रेममेघ आपल्यावर बरसतो, आपण त्याची प्रतीक्षा करूया. आणि त्याची प्रतीक्षा करणं म्हणजे ध्यान करणं. त्याची प्रतीक्षा करणं म्हणजे आपल्या अंतःकरणातल्या प्रत्येक वृत्तींकडे साक्षीत्वानं पाहणं. आपल्या मनात उठणारी प्रत्येक विकार, प्रत्येक वृत्ती, प्रत्येक विचार यांच्याकडे वेगळेपणाने पाहणं, त्यांचं साक्षी होणं. आपल्या चिदाकाशात विचाररहित अवस्थेची अनुभूती घेण्याचा अभ्यास करणं. विचाररहित शून्य अवस्थेमधूनच अस्तित्वाची जाणीव जागृत होणं हा प्रेमाचा मार्ग आहे. आपल्याला असं वाटतं की ही कुठली तरी निरस निर्गुण साधना आहे, मुळीच नाही. ही फार सरस, फार प्रेमपूर्ण आणि फार अर्थपूर्ण अशी साधना आहे. अशी साधना करणं म्हणजे प्रेमाचा अभ्यास करणं. साधनानाम अनेकता आहेच, तसं अनेक साधना असतील, पण प्रत्येक साधनेचं हृदय असं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काही शोध लागतो का? भगवंतावरचं प्रेम हे शोध लागल्यानंतर होतं. जो मी पाहिलाच नाही त्याच्यावर मी प्रेम करीन कसं? मला सांगितलं की तुझा एक जोळा भाऊ अमेरिकेत राहतो, त्याच्यावर खूप प्रेम कर. मी पाहिलाच नाही त्याला मी प्रेम कसं करीन? पांडवांचा सगळ्यात थोरला भाऊ त्यांचा शत्रू म्हणून उभा ठाकलेला होता, त्यांना माहीत नव्हता आपला भाऊ आहे, प्रेम कसं करतील? हा तुझा तुमचा भाऊ आहे हे त्यांच्या मातेला आणि भगवान गोपाळ कृष्णांना एवढ्या दोघांनाच माहिती होतं आणि पांडवांना मुळीच माहिती नव्हतं आणि त्या कर्णाला सुद्धा माहिती नव्हतं. प्रेम नाही करतायत, माहिती असल्याशिवाय प्रेम नाही करतायत. आणि माहिती होते आत भगवंताची. तशी जर का माहिती झाली कोणत्या विशिष्ट साधनेने भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल, भगवंतावरचं प्रेम हे स्वाभाविक आहे. साधना प्रयत्नपूर्वक करायला लागेल, शोध प्रयत्नपूर्वक घ्यायला लागेल. प्रेम त्याच्या पाठोपाठ येतं. प्रेमासाठी वेगळा कुठलाही प्रशिक्षण नाही, कुठला वेगळा कोर्स नाही. किंवा प्रेम निर्माण होण्यासाठी सर्व साधनांचा परिपोष कसा करावा? सर्व साधनांचा सुद्धा परिपोष करावा लागत नाही. एकच साधनापुरते, एकच नाम साधनापुरते, एकच ध्यान साधनापुरते, आणि ती खूप अंतःकरणपूर्वक अनुभूतीपूर्वक आपण करायला लागलो तर भगवंताविषयीचं प्रेम दाटून येतं, ते जागृत होतं. मला असं वाटतं अशा रीतीनं भगवंताविषयीचं प्रेम आपल्या हृदयात निर्माण व्हावं म्हणून आपण सगळ्यांनी ध्यास धरावा, याच्यासाठी आपण साधना करावी. काही हरकत नाही, मला प्रेम निर्माण होण्यासाठी मी ध्यानाला बसतो, जरूर बसावं. काही हरकत नाही, मला प्रेम निर्माण होण्यासाठी मी दर शनिवारी मारुतीला जातो, काही हरकत नाही, जरूर जावं. भगवंतावर प्रेम करण्यासाठीचे मार्ग तर अनेक आहेत, साधना अनेक आहेत. आपल्याला काय करायचंय हे आपण निश्चित ठरवावं आणि त्या दृष्टीनं भगवंताच्या प्रेमाचा आपल्या अंतःकरणामध्ये ध्यास लावून घ्यावा. हरी
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी भक्त वसंतराव देसाई यांचा जो हृदय सत्कार झाला आणि त्याच्यानंतर सद्भक्त मिलिंददादा यांनी जे भाव व्यक्त केले त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. पावसचे देसाई आणि स्वामी स्वरूपानंद ही दोन्ही भावं एका पाठोपाठ सहजरीतीने आपल्या अंतःकरणामध्ये उमटणारी अशी आहेत. स्वाभाविकपणे आपल्याला आपले परमगुरु स्वामी स्वरूपानंद यांची आठवण त्यांच्या नावाच्या पाठोपाठ आल्याखेरीज राहत नाही. त्यांनी आपल्या या उपक्रमाशी नित्य जोडलेलं आहेतच ते असंच राहावं असं मला वाटतं. या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमामध्ये जो प्रश्न आलेला आहे त्याच्याकडे आपण वळू. आमच्याकडून पारमार्थिक साधना होते आहे, नाम ध्यान साधनेचा परमार्थ चालू आहे, परंतु त्याचा व्यवहारात उपयोग करणे जमत नाही, विसर पडतो. साधनेच्या पलीकडील परमार्थ जमायला अवघड जाते. त्यांनी साधनेच्या पलीकडचा परमार्थ त्याच्याकरता काही उदाहरणं दिलेली आहेत की वेळ पाळणं, शिस्त पाळणं, नीटनेटकेपणा, आपल्या वाट्याला आलेली कामे व्यवस्थित करणं, गोड बोलणं, प्रेमाने विचारपूस करणं हे होत नाही. याला त्यांनी साधनेच्या पलीकडील परमार्थ असं म्हटलेलं आहे आणि हे जमत नाही याची खंत वाटते. तेव्हा परमार्थ आणि व्यवहार यांची सांगड कशी घालावी, अतिशय आपल्या दृष्टीने प्रॅक्टिकल असा हा प्रश्न आहे. हा प्रश्न कर्त्यांनी आमच्याकडून पारमार्थिक साधना होते आहे असं सुरुवात केलेली आहे, जे आपल्याला सगळ्यांना त्यांनी आपल्यामध्ये व्यापक रीतीने सामावून घेतलेलं आहे आणि खरोखर आपलं पण तसं होतंच थोडंफार. नामध्यान साधनेचा परमार्थ चालू आहे. आपल्या जीवनामध्ये परमार्थ येणं, परमार्थाचा विचार आपल्या जीवनामध्ये समाविष्ट होणं हे आपल्या जीवनाच्या दृष्टीने एक भाग्याची अशी गोष्ट असते. इथं सामान्यपणे जीवन चाललेलं असतं, त्याच्यामध्ये परमार्थ विचार हा एका तळमळीतून येत असतो. समर्थांनी जे एक मानवी जीवनाची चार कॅटेगरीज ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध अशा ज्या चार कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये बद्धाचं जीवन सर्वसामान्य जीवन असं आहे की ज्याच्यामध्ये परमेश्वराचा विचार, परमार्थाचा विचार याचा अंतर्भाव नाहीये. आणि हे जीवन जगत असताना कुठेतरी आतून जे जीवन चाललेलं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक आपल्याला चिंता आतमध्ये आहे, दुःखाचं, अशाश्वतेचं जे विष या संसारामध्ये कालवलेलं आहे, जीवनामध्ये कालवलेलं आहे, त्याच्यातून अशाश्वततेकडून आपल्याला शाश्वत जीवनाकडे जाता येईल का? आपल्याला खरं सुख न संपणारं, न विटणारं असं सुख आपल्याला मिळू शकेल का? असं जेव्हा एक आत्मधून घालमेल, आत्मधून एक प्रकारचं मंथन असं सुरू होतं ते मुमुक्षु दशा साधकाच्या जीवनामध्ये येत असते. आणि त्यावेळेला त्याची तळमळ जेव्हा अगदी टोकाला पोचते तेव्हा परमेश्वराच्या कृपेने, परमभाग्याने त्याला परमार्थाचा लाभ होतो. याचा अर्थ मी म्हणेन की त्याला संतांच्या विषयी प्रेम वाटायला लागतं, संतांचे विचार समजून घ्यावेत असं त्याला वाटायला लागतं. भगवंतांनी, भगवद्गीतेने सांगितलेले विचार, उपनिषदांनी सांगितलेले विचार, संतांनी सांगितलेले विचार हे आपल्याला अत्यंत आपल्या जीवनाच्या दृष्टीने कल्याणाचे आहेत असं त्याला वाटायला लागतं. आणि त्याच्यावरून त्याला पुढे असं वाटायला लागतं की आपल्याला गुरूंचा लाभ व्हावा, सद्गुरूंचा लाभ व्हावा. आणि महत्भाग्याने त्याला सद्गुरूंचा लाभ होतो. हा जो प्रश्न आलेला आहे तो आपल्या केंद्रातल्या साधकांकडूनच आलेला आहे, त्यामुळे मी असं गृहित धरतो की अनुग्रहित अनुग्रह घेऊन ते नाम ध्यानाची, परमार्थाची साधना ते करत आहेत. पण त्यांना खंत अशी आहे की ही साधना चाललेली आहे पण इतर जीवनावर, व्यावहारिक जीवनावर त्याचा जो प्रकाश पडायला पाहिजे, त्याचा परिणाम जो दिसायला पाहिजे तो तेवढ्या प्रमाणात दिसत नाहीये. वास्तविक पाहता जे त्यांनी उल्लेख जो केलेला आहे की साधनेच्या पलीकडील परमार्थ, म्हणजे साधना जी आहे, नाम आणि ध्यानाची जी साधना आहे ती वैयक्तिक एकांतामध्ये अशी केली जाणारी जी साधना आहे त्याच्या व्यतिरिक्त खूप जीवन शिल्लक राहतं. ही जी साधना असते ती आपण अगदी जास्तीत जास्त किती तर तास, दीड तास, यत्ता म्हणजे दोन तास असं त्याला आपण देऊ शकू असं आपण म्हणू. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण झोपेचे आणि इतर काही 10-12 तास सोडले तर इतर 8-10 तास जे आहेत, ज्याला आपण व्यावहारिक जीवन असं आपण म्हणू, त्या व्यावहारिक जीवनामध्ये जर आपल्याला समाधान पाहिजे असेल, जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर काही व्यावहारिक गुणांची देखील आवश्यकता आहे. आणि हे व्यावहारिक गुण या परमार्थाला जोडलेले असे असावेत, असले पाहिजेत अशी निश्चित धारणा आहे. स्वामी माधवनाथांनी जो परमार्थ सांगितला त्या परमार्थामध्ये त्यांनी याच्यावरच भर दिला की व्यवहार आणि परमार्थ याची उत्तम रीतीने आपल्याला सांगड आपल्याला घालता आली पाहिजे. त्यांच्याकडे जे कोणी यायचे त्यांच्याकडे ते खूप बारीक लक्ष ठेवून असायचे, अतिशय वेळ पाळणारे, शिस्त पाळणारे, आखीव रेखीव दिनक्रम असणारे असे जर त्यांच्याकडे कोणी सुजाण, बुद्धिमान असे जर साधक आले तर त्यांना एकतरीने आनंद व्हायचा, कारण परमार्थाकरता हे एक बेसिक गुण आहेत अशी त्यांची धारणा होती. हे गुण असावेत आणि त्याच्यावर या जीवनामध्ये व्हॅल्यू एडिशन म्हणून परमार्थ यावा. आणि आपल्या या जीवनाची जी पातळी जी आहे ती या परमार्थाच्या योगाने आणखीन उंचावर जावी. उत्तम रीतीने वेळ पाळणारे, शिस्त पाळणारे, त्यांनी म्हणले तसं आपल्या वाटलेली कामं अतिशय व्यवस्थित रीतीने करणारे, गोड बोलणारे, एकमेकांशी प्रेमाने वागणारे अशा व्यक्ती आपल्याला समाजामध्ये दिसतात. पण या सगळ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये परमार्थिक साधना असतेच असं नाही. त्यांचं जीवन उत्तम असतं आणि अशी अशा व्यक्ती समाज घडण्याकरता, उत्तम असा समाज घडण्याकरता म्हणून आवश्यकच आहेत. किंबहुना अशा व्यक्तींना आदर्श असं समजलं जातं. असा आदर्श समोर ठेवून जे अनुकरण प्रिय असतात, जे आपलं काही जीवन घडू इच्छित असतात, ते यांच्याकडे पाहून आपलं जीवन घडवत असतात. पण परमार्थाशिवाय असलेल्या या जीवनामध्ये कुठेतरी काहीतरी कमीपणा त्या व्यक्तीने देखील जाणवत असत. थोडस एक असमाधानाचा कप्पा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देखील असतो. कुठेतरी तारतम्याचा अभाव असं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देखील दिसून येतो. पूर्ण त्या व्यक्तीला आदर्श समोर ठेवून जर जीवन एखाद्याने करायला लागलं तर कुठेतरी धक्का बसण्याची शक्यता असते जर परमार्थाची जोड त्याला नसेल तर. पण परमार्थाची जोड आहे आणि असं उत्तम जीवन आहे अशी जर व्यक्ती असेल तर अशी व्यक्ती समाजाला आदर्श अशी ठरते. आता प्रश्न असा उरतो की आमच्या जीवनामध्ये परमार्थ आलेला आहे, परमार्थाची आम्ही साधना करतो आहोत, पण हे गुण तितकेसे आमच्या जीवनामध्ये आम्हाला उतरवता येत नाहीये. परमार्थ आला आपल्या जीवनामध्ये ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे, पण व्यवहारिक गुण जे आहेत ते व्यवहारिक गुण देखील आपल्या जीवनामध्ये जर आपण प्रयत्न केला तरच उतरणार आहेत, जर आपण निश्चय केला तरच उतरणार आहेत. आपण नामाला करत बसतो, नाम घेतो, ध्यान करतो म्हणून आपण वेळ पाळणारे हो. आपण नाम घेतो, ध्यान करतो म्हणून आपण आपली कामं व्यवस्थित करणारे हो असं संभवत नाही. बरोबर का? मी जे विधान करतो आहे ते आपल्याला थोडस धक्कादायक असं वाटण्याची शक्यता आहे. कारण असं असतं की परमार्थाची माणसाचं जीवन चांगलंच असलं पाहिजे आणि बऱ्याच वेळेला जेव्हा असं जीवन दिसून येत नाही तेव्हा तो आक्षेप, ते बोट हे परमार्थावर ठेवलं जात. म्हणून आपलं जीवन व्यवहारिक गुणांच्या अंगाने देखील उत्तम घडवणं हे परमार्थी साधकाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. हे घडलंच पाहिजे, नाहीतर काहीतरी गडबड त्याच्यामध्ये होते. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे व्यवहारिक गुण आहेत, ते आपण निश्चयपूर्वक पाळले पाहिजे. वेळ पाळणं का जमत नाही? वेळ पाळता आली पाहिजे. स्वामी माधवनाथ वेळ पाळण्याच्या शिस्तीबाबत त्यांच्याकडे जेव्हा कुणाला ते बोलवायचे घरी, तेव्हा ते सांगायचे की 7 वाजता 2 कमी असतानाही आणि बरोबर 7 वाजता दरवाजा उघडला जायचा. आणि जर ती व्यक्ती तारासमोर जर उपस्थित असेल तर त्यांना अतिशय आनंद व्हायचा, आणि नसेल तर एक प्रकारचं नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची आणि ती नाराजी कुठेतरी आतमध्ये स्पर्श करून जायची. सद्गुरूंना आवडत नाही ही गोष्ट. सद्गुरूंना शिस्त आवडते, वेळ पाळणं आवडतं, सर्वांशी प्रेमाने बोलणं आवडतं, मग आपण काय तसं वागत नाही? अशा एक प्रकारचा आतमध्ये बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात व्हायची. आणि ही बदलाची प्रक्रिया निश्चित रीतीने घडायची आणि आता देखील ती घडते आहे, निश्चित रीतीने घडते आहे. एक असतं की आपला प्रकृती स्वभाव, आपला आधीच आपण जीवन जगत आलेलो असतो त्या अंगाने हे किती काळामध्ये जमेल आणि आपला निश्चय किती आहे, निष्ठा किती आहे याच्यावर ते किती काळामध्ये जमेल ते अवलंबून राहील. पण या प्रक्रियेला सुरुवात झालेली असते. आपण केंद्रामध्ये जेव्हा मनोगत ऐकतो त्या मनोगतातून निश्चित सांगतात की मी आधी खूप चिडचिड व्हायची पण आता मी शांत होत आहे, मागे वाला वेळ पाळायला जमायचं नाही पण आता जमते आहे, सगळ्यांशी प्रेमाने वागणं जमत आहे. ही प्रक्रिया घडते आहे. हे असं परमार्थी जीवन, तेजस्वी जीवन असं घडावं असं या आपलं जे केंद्राचं जी शिस्त आहे, केंद्राचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये असं घडावं अशी स्वामीजींची इच्छा आहे, अशी सर्व परात्पर गुरूंची इच्छा आहे. आपण त्याप्रमाणे आपलं जीवन घडवायचा प्रयत्न करूया. हरिओम. तस
यानंतर सद्भक्त गिरीश गोरे एक अभंग सादर करेल. सद्भक्त गिरीश हा याच महाविद्यालयाचा माझे विद्यार्थी आहे. 11वी 12वी इथून केलं, इंजिनियर होऊन तो आता सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करतो आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. तुझे स्मरण रात्रंदीन देयाता मज लागोन. तुझे स्मरण रात्रंदीन देयाता मज लागोन. तुझे स्मरण रात्रंदीन देयाता मज लागोन. हाची करीन मी धंदा, हाची करीन मी धंदा. तुझ ध्याईन गोविंदा, तुझ ध्याईन गोविंदा. तुझे स्मरण रात्रंदीन देयाता मज लागोन. तुझे स्मरण रात्रंदीन देयाता मज लागोन. अवघे झाले समाधान, अवघे झाले समाधान. आजी घेतो हे दर्शन, आजी घेतो हे दर्शन. तुझे स्मरण रात्रंदीन देयाता मज लागोन. तुझे स्मरण रात्रंदीन देयाता मज लागोन. माधव म्हणे गो दिन राती, माधव म्हणे वो दिन राती. तुझ्या चरणीच विश्रांती, तुझ्या चरणीच विश्रांती. तुझे स्मरण रात्रंदीन देयाता मज लागोन तुझे स्मरण रात्रंदीन देयाता मज लागोन तुझे स्मरण रात्रंदीन देयाता मज लागोन देयाता मज लागोन।
पूजनीय स्वामी जी, आपला श्री पांडुरंगाबद्दलचा भाव पाहिला आहे, त्याच्याविषयी आपल्याला वाटणारे प्रेम आम्ही पाहिले आहे। विठ्ठलाचे नुसते नाव काढले तरी आपले भाव दाटून येतात। उदाहरणार्थ राजस सुकुमार मदनाचा पुतळा, डोळ्यातून अश्रू येऊ लागतात तेव्हा मनात असा विचार आला कि आपल्याला श्री पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन झाले असावे किंवा स्वप्नात तरी त्याचे दर्शन झाले असावे। तेव्हा याविषयी आपण काही वर्णन केल्यास आम्हा सर्वांना आनंद होईल। केवळ औत्सुक्यापोटी हे धाडस केले आहे, क्षमा असावी असा प्रश्न विचारलेला आहे। हे खरं आहे की पंढरीचा पाटील विठोबा श्री पांडुरंग हे माझं आराध्य दैवत आहे। पंढरीचं हे दैवत माझ्या संप्रदायाच्या सगळ्या पूर्वसुरींचं आराध्य दैवत आहे। निवृत्तीनाथांचं तेच आराध्य दैवत होतं, ज्ञानोबांचं आराध्य दैवत तेच होतं। विश्वनाथ महाराज रुकडीकर पंढरपूरला पायात चाळ बांधून कीर्तन करत असत, नाचत असत। स्वामी स्वरूपानंद पंढरपूरला दर्शनासाठी आपल्या मित्राबरोबर गेलेले होते आणि त्यांच्या सगळ्या चरित्रामध्ये फक्त पंढरपूर या एकाच पांडुरंगाला ते दर्शनासाठी म्हणून गेले असा उल्लेख आहे। ते आळंदीला कधी गेले नव्हते पण पंढरीनाथांच्या दर्शनाला मात्र ते गेलेले होते। मी प्रथम श्री विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो ते माझ्या कल्पनेप्रमाणे 1983 साल असावं। मी आणि नाना भवाळकर आम्ही दोघं पंढरपूरला जायचं ठरवलं। तेव्हा शेखर परांजपेच्या घरी जे केंद्र असायचं तिथं स्वामीजींना मी सांगितलं की शनिवारी हाफ डे बँकेचा झाल्यानंतर पंढरपूरला जायची इच्छा आहे, मनात येत आहे तर जाऊ का। स्वामीजींनी कौतुकाने माझ्याकडे पाहिलं असं मला वाटलं। मी आणि नाना आम्ही दोघं हात जोडून त्यांना विचारत होतो. म्हणाले की जा त्या मूर्तीच्या ठिकाणी काही जादू आहे. म्हण कितीही वेळेला दर्शन घेतलं तरी समाधान होत नाही. आणि म्हणाले की मी एकदा दर्शन घेतलं परत रांगेत उभा राहिलो परत दर्शन घेतलं असं 3-4 वेळेला केलं. त्या मूर्तीच्या ठिकाणी काही जादू आहे म्हणाले. मी आणि नाना आम्ही दोघं पंढरपूरला गेलो. माझी अशी कल्पना की साधारणपणाने 2 दरम्यानची गाडी आम्हाला एसटी मिळाली तेव्हा 6 लागत असत. 8 आम्ही पंढरपूरला पोचलो. चौकशी केली, एक लॉज पाहिला, तिथं आमच्या बॅगा ठेवल्या. तोपर्यंत 9 आलेले होते. आम्ही असा विचार केला की दर्शन घेऊन येऊ आणि मग डबे बरोबर आणलेले होते आपण जेऊ. आम्ही स्नान केलं आणि प्रथम दर्शनाला गेलो. आत्ताचं जे मंदिराचं स्वरूप आहे ते आणि तेव्हाचं मंदिराचं स्वरूप याच्यामध्ये फार फरक आहे. होता, गर्दी नव्हती, जवळपास 5-6 लोकच रांगेत उभे असावेत. मोठ्या उत्सुकतेने गेलो आणि अचानक जय विजय यांच्या ज्या मूर्ती पंढरीनाथांच्या गाभाऱ्याच्या बाहेर आहेत तिथपर्यंत लोक उभे होते. म्हणजे जेमतेम 7-8 लोकांची रांग होती. खूप भाव दाटून आले, पाय लटपटायला लागले. पंढरीनाथांच्या समोर उभा राहिलो. तिथले बडवे पुजारी तेव्हा घ्या, सावकाश दर्शन घ्या असा आवाज कानावर आला. त्यांच्याकडे लक्षही नव्हतं आणि डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा व्हायला लागल्या. आता तिथं गेल्यानंतर दर्शन घेताना एक पितळ्याचा बार आहे असं असल्यामुळं दर्शन घ्यायला उंच माणसांना जमतं पण कमी उंचीच्या लोकांना जरा त्रास होतो. तो तिथं तेव्हा नव्हता. पंढरीनाथांच्या पायावर थेट डोकं ठेवता येत असे. खूप भरून आलं. आम्ही दोघेही रडू लागलो. ते अश्रू कशाचे होते तेच कळत नव्हतं. कारण त्या ठिकाणी भाव जर पाहायचं झालं तर निस्तरंगता होती. बाहेर आलो, थोड्या वेळ ध्यानाला बसलो, 5 उठलो. पाहिलं तर कोणीच दर्शनाला नाही. आम्ही दर्शन घ्यायला गेलो. बाहेर आलो तर आमच्या मागं 4-5 लोक होते, त्यांचं दर्शन चालू होतं. परत दर्शनाला जाऊन उभे राहिलो. असं 4-5 वेळेला झाल्यावर ते पुजारी एकमेकांकडं खुणा करायला लागले. हे समजत होतं, पण तिथं काहीतरी जादू झाल्यासारखंच झालं. लॉजवर परत आलो, गाथा उघडली, सकल संत गाथा त्याच्यातले अभंग वाचायला सुरुवात केली आणि असं लक्षात आलं की हेच हेच असंच दर्शन आहे. आणि आमचा हा क्रम रात्री 2 वाजेपर्यंत चाललेला होता. आम्ही 10:30 परत आलो लॉजवर. 2 वाजता आमच्या लक्षात आलं की आम्ही काही खाल्लंच नाहीये. आम्ही थोडं काहीतरी खाल्लं, झोपलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ध्यानाला बसलो. खरं असं ठरवलेलं होतं की प्रवास आपण करून आलेले आहोत, आज दर्शन जाऊन धूळ भेट म्हणतात तशी घ्यायची आणि उद्या परत दर्शनाला जायचं. पण ते सगळं ध्यान इतकं चांगलं झालं, ध्यानाच्या आधी ते दर्शन आठवत होतं. ध्यान झाल्यानंतर मी आणि नाना जवळपास दोघंही एकदमच म्हणालो की आता दर्शनाला नाही गेलो तरी चालेल, आता आपण स्वामींकडे पुण्याला जाऊ. आणि सकाळी 8:30 गाडी पकडून आम्ही 1:30-2 पुण्यात देखील आलो. संध्याकाळी केंद्रात गेलो. मलाही आश्चर्य वाटलं की अशा प्रकारची सगुण भक्ती माझ्या जीवनात कधी नव्हती. त्या देवाच्या समोर गेल्यानंतर सगळं आपोआप घडून आलं. पण माझ्या जीवनात सगुण भक्ती देखील होती. मी पंढरीनाथांना पाहिलं, ते म्हणजे पूर्ण ब्रह्म विटेवर उभा आहे अशा भावाने पंढरीनाथ मला सतत भासत राहिले, दिसत राहिले. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हे दर्शन स्वामीजींच्या रूपाने आपण रोज घेतो. स्वामीजींनाही आपण कधी व्यक्ती म्हणून पाहिलं नाही, मनुष्यासारखे पण पूर्ण ब्रह्म अशा भावाने आपण स्वामीजींना पाहत गेलो. त्या भावाची अचानक परिसीमा झाली पंढरीनाथांच्या समोर. पण तशा प्रकारचा सगुण भक्त मी होतोच असं माझ्या लक्षात आलं. गुलाबराव महाराज ज्याला अनध्यस्त विवर्त असं म्हणायचे की दिसतो आहे देह पण परब्रह्म स्वरूप, तसं स्वामीजींना सतत पाहून पाहून 1976 सालापासून 1983 सालापर्यंत याच्यापेक्षा वेगळा कधीच भाव आला नाही. या भावाचा परिपाक तिथं उमटला, प्राप्त झाला असं मला वाटायला लागलं. मी याचं विश्लेषणच करू शकत नाही. नंतर पंढरपूरला जाण्याचे अनेक प्रसंग आले, पण स्वामीजींबरोबर पंढरपूरला जेव्हा मंडळाची सहल गेली आनंद यात्रा आणि मग गोंदवल्याला, तेव्हा रजा मिळाली नाही म्हणून मी फक्त रविवारी पंढरपूरला जाऊन परत आलो. सोमवारी स्वामीजी गोंदवल्याला, रविवारी रात्री गेले, सोमवार मंगळवार गोंदवल्याला प्रवचन करून परत आले. त्यामुळे मंडळाच्या एसटी गाड्यांबरोबर न जाता मी स्वतंत्रपणाने गेलो. नाना पाखणीकरांच्या नातेवाईकांकडे राहिलो, माझ्याबरोबर दारवटकर पैलवान आपल्या केंद्रात येणारे, गणपत आंदळकरांबरोबर त्यांची खडाखडी झालेली होती. टंकसाळे म्हणून आपल्या केंद्रात एक पूर्वी यायचा आणि नाना, मी असे आम्ही 4 जण होतो. आणि सकाळी पंढरपूरची जी सगळी क्षेत्र आहेत ती क्षेत्र नानांनी आम्हाला दाखवली. आम्ही फिरलो आणि 11:30 दरम्यान मंदिराच्या तिथं आलो. 12:00 दरम्यान स्वामीजी येतील अशी कल्पना होती. आम्ही गेलो तर काही साधक ओळखीचे असे उभे होते. त्यांनी आम्हाला त्यांच्यामध्ये बोलवून घेतलं, आपल्या पुण्याहून आलेले. बाकी मोठी रांग होती 2-2 हजार साधकांची, भक्तांची. पण आम्ही नेमके त्यांनी बोलवल्यावरून त्यांच्या तिथं गेलो आणि ती रांग संपत संपत हळूहळू पंढरीनाथांच्या जवळ जात असताना दर्शन घडणार एक मनाच्या कोपऱ्यात उत्सुकता होती की स्वामीजी जर आले, स्वामीजी जर दर्शन घेताना दिसले तर फार बरं होईल. पण ते कसं काय घडणार? आणि अचानक स्वामीजी आले. माझ्या पुढं थांबले. जाता जाता स्वामीजी दर्शन घेताना सगळे केंद्रातले साधक तिथं होते. काही दर्शन घेऊन गेलेले होते काही, आणि मी असा चौथ्या पाचव्या रांगेवर म्हणजे जय विजयची जी मूर्ती आहे तिथून आत स्वामीजींच्या माझ्या पुढं नाना पाखणीकर आणि एखादे साधक असेच होते. दुसरा तिसरा नंबर माझा होता. स्वामीजी येऊन माझ्यापाशी थांबले, सगळ्यांनाच पाहत आले. ज्या अनध्यस्त विवर्ताला मी परब्रह्माला पाहण्याचा सराव माझ्याकडून न कळत घडलेला होता ते माझे सद्गुरु, आणि त्याचा परिपाक म्हणून पंढरीनाथ मला पहिल्या भेटीमध्ये भावले. त्याच्यानंतर मी गेलो नव्हतो पंढरपूरला कधी, ही दुसरीच वेळ होती. हे दोघंही एकदमच तिथं होते. स्वामीजी पुढे गेले, नाना पाखणीकरांनी आणलेला हार जो होता तो स्वामीजींच्या हातात दिला, त्यांनी पंढरीनाथांना अर्पण केला, गळ्यात घातला, दर्शन घेतलं अतिशय भक्तिभावाने, आणि बाहेर पडताना परत माझ्यापाशी येऊन उभे राहिले. माझ्या डोळ्यात परत एकदा खोलवर पाहिलं, माझ्या डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या. दोन्ही हात माझ्या खांद्यावर स्वामीजींनी ठेवून माझ्याकडे असं थोडा वेळ पाहिलं आणि एकदम मला छातीशी घेतलं. मी त्यांच्या हृदयाला कान लावला अगदी. माझ्या डोक्यावरून गालावरून हात फिरवत एखादा मिनिट ते तसेच थांबले आणि नंतर परत माझे खांदे धरून मला किंचित दूर केलं, असे हात करून आशीर्वाद दिले आणि जसे आले तसे निघून गेले. आणि पाठोपाठ 2 जणांचे झाल्यावर मी नमस्कार करत असताना स्वामीजींनी घातलेला हार त्या पुजाऱ्यांनी माझ्या गळ्यात घातला. माझ्या एकेका दर्शनाच्या जर कथा सांगायच्या झाल्या तर तशा त्या खूप सरस किंवा सुरस अशा नक्की आहेत. हा प्रश्न तसा विचारलेला नाहीये. पंढरपूरला एकदा मी गेलेलो असताना मला आप्पासाहेब बडव्यांनी सांगितलं की इथं चैतन्य महाराज पारायण करतात, त्या पारायणाचं उद्घाटन आपण करावं असं मला आप्पासाहेब म्हणाले. म्हणून मी तिथं गेलो. भानुदास महाराज, आप्पासाहेब बडवे, चैतन्य महाराज, पंढरपूरचे बरेच नामांकित महाराज असे तिथं होते. मला थोडं बोलायला सांगितलं. मी असं म्हणालो की माझी अशी श्रद्धा आहे की पूर्वी कधीतरी या परिसरात मी खूप वावरलेलो आहे, हे सगळं माझ्या परिचयाचं आहे. मी गोष्ट सिद्ध नाही करू शकत. तसं जर पाहायचं झालं तर स्वामी स्वरूपानंदांना भगवान विष्णूंचं प्रत्यक्ष सगुण दर्शन झालेलं होतं, त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. हे दर्शन होण्याच्या आधी स्वरूपानंदांना आपल्याला विष्णूंचं सगुण दर्शन व्हावं अशा तीव्र विचारांनी कित्येक दिवस गेलेले होते. त्यांना ध्यास लागलेला होता, ओढ लागलेली होती. आणि त्यांना एके दिवशी अचानक त्यांच्या खोलीमध्ये देसायांच्याच घरी दर्शन झालं. मला अशी तीव्र ओढ दर्शनाची कधीही लागली नाही. माझी इच्छा आहे, आपल्या सारखीच इच्छा आहे असं समजा, त्या इच्छेचं स्वरूप त्याच्यापेक्षा अधिक तीव्र मुळीच नाहीये. कारण मला इतक्या वेळेला सगुण ब्रह्माने जवळ केलेलं आहे की मला ते क्षणभराचं दर्शनाची फारशी आकांक्षा नाही. त्यामुळे पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन मला झालं असावं असं जे तुम्हाला वाटतं, तर ते प्रत्यक्ष दर्शन सद्गुरूंच्या रूपाने आणि थेट पंढरपूरलाच झालेलं आहे. पण स्वामी स्वरूपानंदांसारखं किंवा तुकाराम महाराजांना जसं दर्शन झालं, पहिलं आले हरी शंख चक्र गदा करी, अशा प्रकारचं दर्शन मला झालेलं नाही आणि त्याची ओढही मला कधी तशी लागली नाही. आणि स्वप्नात देखील मला स्वप्न विशेष पडत नाहीत. पंढरीनाथांचं स्वप्न मला कधीही पडलेलं नाही. मला स्वामीजींची स्वप्न मात्र पडलेली आहेत. माझ्या दृष्टीने माझे पांडुरंग म्हणजे माझे स्वामीजीच आहेत, तोच भाव तिथं घनीभूत होतो असं अशी माझी श्रद्धा आहे. पण पंढरीनाथांच्या ठिकाणी विशेष घनीभूत होतो हे तितकंच खरं आहे. आणि याचं कारण असं की स्वाभाविकपणाने माझे जीवीची आवडी पंढरपुरी नेईन गुढी असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या कुळात मी काम करतो आहे. या महात्म्यांनी काम केलं तेव्हा त्यांच्या अवतीभोवती कुठंतरी बद्ध मुमुक्षू साधक असं मी राहिलेलो नक्की आहे असं मला वाटतं. असं असल्यामुळं संस्कारामुळेच मला ती आवड आहे. मला तिथं गेल्यानंतर कशा प्रकारचा भाव जागृत झाल्याचं लक्षात आलेलं आहे. कितीही म्हटलं तरी देखील गूढता याच्यामध्ये ठेवाविषयी वाटत नाही, माझा तो स्वभावही नाही. त्यामुळं जे सरळ आणि सहज घडलं तर ते कल्पनेपेक्षा देखील रम्य आहे. असं असल्यामुळं अनेक पांडुरंगाचं दर्शन झालं वगैरे अशी कोणतीही कथा माझ्याबाबत घडलेली नाही. आणि स्वप्न दृष्टांत असंही कधी झालेलं नाही. एवढंच नव्हे तर असं झालं म्हणून परत पंढरपूरला जाणं आणि जात राहणं असंही मी कधी केलं नाही. जेव्हा सहज जाण्याची वेळ आली तेव्हा अजूनही तेव्हा आणि तसाच जातो. आपण मध्यंतरी गेलेलो होतो, त्याच्यानंतर मी परत गेलो नाही. परत जेव्हा वेळ येईल तेव्हा जाईल. आळंदीला देखील असं मुद्दाम होऊन जाण्याची माझी अशी इच्छा होत नाही. याचं कारण माझ्या आतच हे सर्व आहेत, मला आतूनच जागृत करतात असा एक भाव असल्यामुळं अशी पळापळ मी कधी फारशी करत नाही. पण मला हे नक्की माहीत आहे की स्वामीजी, स्वामी स्वरूपानंद, स्वामी गणेशनाथ महाराज आणि सगळी परंपरा ही माझ्या अंगाने नक्की काम करते हे मला माहीत आहे. तो माझा ती माझी श्रद्धा आहे, तो माझ्या श्रद्धेचा भाग आहे. अशा प्रकारचा प्रश्न आला म्हणून मी हे प्रगट केलं. एवढंच मला असं वाटतं की हा माझ्या माझ्या दृष्टीने देखील फार नाजूक भावाचा असा विषय असल्यामुळे मी माझी वेळेची मर्यादा देखील उत्तर देताना ओलांडली. आणि माझं तुम्हालाही हेच सांगणं आहे की कुठल्याही देवाच्या ठिकाणी असा विशेष दर्शनाचा जो भाव आहे, तर तो रोज आपल्याला सोय आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी तशा पूर्ण ब्रह्मभावानेच पाहणं, शरणागत होणं, वर्तन करणं, तर याच्यातून या प्रकारची एक सुयोग्य अशी असं वळण, शिस्त आपल्या भावाला देखील लाभते आणि ती घनीभूत होते, ती अचानक काम करते असं होत असावं असं मला वाटतं. आज या हा प्रश्न झाला आपल्या या आजच्या कार्यक्रमाला. सद्भक्त वसंतराव देसाई उपस्थित राहिले. वसंतराव तुम्ही आलात त्यामुळं खरंच फार बरं वाटलं. या क्षिप्र मंडळीचे ते नियामक मंडळाचे सदस्य आहेत. ही संस्था फार मोठी आहे. त्या संस्थेच्या मध्ये हे कॉलेज आहे, पण अशा कितीतरी शिक्षण संस्था, कॉलेजेस किंवा शाळा या संस्थेच्या अंतर्गत आहेत. आणि या अंगाने देखील वसंतराव तुम्ही खूप मोठं काम करता. तसं पावसमध्ये स्वरूपानंद तुमच्या घरी राहिले, तुम्हाला त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभ मिळाला, या नुसत्या कल्पनेनी या भावनेनी देखील तुमच्याविषयी आम्हाला सहज आदर आहे. त्याबद्दल वसंतराव मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथं थांबतो. हरिओम तत्सत. हरी हरी.
आजच्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल. सद्भक्त प्रणव भवाळकर पसायदान सादर करेल. तत्पूर्वी काही निवेदन आहेत. पुन्हा आपण सप महाविद्यालयामध्ये 30 जून रोजी, म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या 29 तारखेला पुण्यामध्ये येत आहेत. 30 तारखेला मुक्काम आहे. तर त्या दिवशी आपण मुख्य इमारतीच्या मागे जी हिरवळ आहे, जिथे आपलं पारायण झालं होतं, त्या ठिकाणी दिंडीचा कार्यक्रम प्रतिवर्षी करतो. त्याप्रमाणे सायंकाळी 7 ते 8 या वेळामध्ये आपण पुन्हा महाविद्यालयामध्ये त्या लॉनवरती एकत्र येणार आहोत. ग्रंथविक्रीची व्यवस्था हॉलच्या डाव्या कोपऱ्यामध्ये केलेली आहे. नमस्कारासंदर्भात निवेदन आहे. केंद्रात प्रथमच आलेले साधक किंवा परगावहून आलेले साधक हे स्वामीजींना नमस्कार करू शकतील. बाकीच्या सर्व साधकांनी नमस्कार मनोमन करावा. आता पसायदान होईल आणि आपला कार्यक्रम संपेल.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोणि मज द्यावे पसायदान हे जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाव विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोजरे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये होवावे जी तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देवो सुखी झाला भरो निसद्भावाची अंजुळी मिया गोविया फुले मोकळी अर्पिली अंघ्रियुगली विश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।